पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधिताम् नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवत्वेष्णी नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दाय सपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैस्साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारम् कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समरथम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धम् स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनम् परमम् शान्तम् पावसेवासिनम् भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु ज्ञानेशान्धिसरोजयुद्धमधुः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी सार्थस्ते किल एकनाथ सदृश योगरथं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलम अधःशाखम अश्वत्थम प्राहुः अव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। अतिशय आश्चर्यकारक वर्णन असणारा संसार वृक्षाचं वर्णन या तऱ्हेने ओळखला जाणारा या अध्यायातला हा पहिला श्लोक प्रवचनांना फारसा न घेतला जाणारा आणि क्रमाने प्रवचन करत असताना अपरिहार्यपणाने येणारा। भगवंत एका विलक्षण वृक्षाचं वर्णन करत आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांनी या अध्यायाच्या प्रस्तावनेमध्ये आधीच काही वर्णन करून ठेवलेलं आहे। हा संसार वृक्ष आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी आधीच सांगितलेलं आहे। येरा रुखांसारिखा हा तळी मुळे वरी शाखा तैसा नव्हे म्हणून लेखा नयेची कवडा। कोणत्याही शास्त्रांना याचा पत्ता लागलेला नाही असा हा वृक्ष। याचं कारण बाकीचे जे सगळे वृक्ष आहेत त्या वृक्षांसारखा हा नाही। बाकीचे सगळे वृक्ष तळाकडे मुळं आणि आकाशात जाणाऱ्या शाखा अशा आहेत। तर हा वृक्ष ऊर्ध्व मूळ असा आहे आणि याच्या शाखा अधोगामी पसरलेल्या आहेत। म्हणून शास्त्रांना देखील याचं परिपूर्ण वर्णन करता आलेलं नाही। अर्जुन हे कवतिक सांगता असे अलौकिक जे वाढी अधोमुख रुखायया। याचं खोड अधोमुख आणि फांद्या देखील अधोमुख अशा पसरलेले आहेत। जैसा भानू उंची नेणोके रश्मी जाळ तळी फाके संसार हे कावरुखे झाड तैसे। तसा सूर्य किती उंचीवर आहे हे समजत नाही पण रश्मीजाळ मात्र त्याचे किरण पार तळात सर्व बाजूला पसरलेली असावीत। याचा अर्थ सूर्याचं मूळ ऊर्ध्व आहे आणि शाखा फांद्या अधोमुख गेलेल्या असाव्यात। तसं हे संसार हे कावरुखे झाड तैसे आश्चर्यकारक झाड एक प्रकारचं। आणि आधी नाथी तितुके रुंधले असे येण्याची एके कल्पांतींचे मी उदके व्योम जैसे। आही आहे नाही तेवढं सर्व या संसार वृक्षांनी व्यापून टाकलेलं आहे। जसं कल्पांती प्रलयकाळी जसं पाणी आकाशाला देखील व्यापून राहतं तसं। करवीच्या अस्तमाने अंधारेनी कोंदे रजनी तैसा हाची गगनी मांडला असे। तसा हा संसार वृक्ष सूर्य अस्तमाने गेल्यानंतर अंधारानीच सर्व रात्र कोंदून जशी भरावी तसा हा गगनात देखील पसरलेला आहे। या फळना चुंबिता फुलना तुरंबिता आणि याला कसलंही फळ वगैरे नाही याला फूल वगैरे नाही वास घेऊ गेलं तर याला फूल नाही चोखण्यासाठी खाण्यासाठी फळ नाही। जे काही पंडुसुता ते रुखुची हा जिकडं काही तिकडं हा फळाविना फुलाविना नुसता वृक्षच वृक्ष पसरलेला आहे। हा ऊर्ध्व मूळ आहे परी उन्मूळीला नोहे उपटलेला नाहीये। उपटलेला वृक्ष त्याचा एखाद वेळेला मूळ वर जाईल उपटून टाकल्यामुळं पण तसा हा नाही, हा जिवंत आहे. येण्याची हा होये शांगवळुगा, हा हिरवागार टवटवीत जिवंत असल्यामुळंच आहे. बघा ना, सगळी सृष्टी कशी टवटवीत आहे, हिरवीगार सुंदर. आणि ऊर्ध्व मूळ ऐसे निगदिले कीर असे, परी आधीही असो से मुळे या. ऊर्ध्व मूळ तर आहेत, पण तळाच्या ठिकाणी देखील खालच्या बाजूला देखील त्याची मुळं पसरलेली आहेतच. जसं वडाचं झाड हे वर जातं पण त्याच्या पारंब्या परत खाली येतात आणि मूळ धरतात, तशी काही याची मुळं खाली देखील आलेली आहेत, वरून खाली आलेली आहेत. अशा प्रकारचं वर्णन करून ज्ञानेश्वर महाराजांनी काही प्रश्न उपस्थित केले. आता ऊर्ध्व या कवण, येथे मूळ ते की लक्षण का अधोमुखपण शाखा कैसिया. हा विश्वाकार वृक्ष ऊर्ध्व मूळ आहे. ऊर्ध्व मूळ आहे म्हणजे कोणतं ऊर्ध्व समजायचं? आपण जमिनीवर पाय ठेवून उभे आहोत म्हणून आपण वरच्या भागाला मूळ असलेल्याला ऊर्ध्व म्हणायचं का? हा ऊर्ध्व कसा? मागच्या वेळेला मी म्हटलं तर की तुम्ही इथून चंद्रावर उगवलेलं झाड जर पाहिलं, जे नाहीये पण पाहिलं चंद्रावर झाड उगवलेलं आहे, तर इथून चंद्रावर उगवलेलं झाड हे मूळ वर लागलेलं दिसणार आणि फांद्या तुमच्या बाजूला आलेल्या दिसणार. तुम्ही आहात म्हणून त्याच्या सापेक्षतेने तुम्ही ऊर्ध्व म्हणाल की काय? असं ज्ञानेश्वर महाराज विचारतायत. कशाकरता तुम्ही याला ऊर्ध्व म्हणाल? येथे मूळ ते की लक्षण, या मुळाचं लक्षण काय आहे? कसलं मूळ आहे ऊर्ध्व मूळ? का अधोमुखपण शाखा कैसिया, आणि शाखा अधोमुख झालेल्या आहेत, या अधोमुख शाखा कशा आहेत, कशानी भरलेल्या आहेत, कशाच्या झालेल्या आहेत? अथवा द्रुमायया आधी की जिया मुळिया, तिया कोण कैसिया ऊर्ध्व शाखा, आणि याच्या काही मुळ्या खाली आलेल्या आहेत असं म्हणतात, आणि काही शाखा ऊर्ध्व गेलेल्या आहेत असं म्हणतात. कुठून वर आणि कुठून खाली? आणि अश्वत्थ हा ऐसी प्रसिद्धी काय असी, याला अश्वत्थ का म्हणायचं? अश्वत्थ या नावाने प्रसिद्ध होण्याचं याला कारण काय? आत्मविद विलासी निर्णय केला. या सगळ्याचा निर्णय आत्मविद म्हणजे आत्मा जाणणारा आणि विलासी आत्म्यामध्येच विलास करणारा, अशा श्रीकृष्णांनी या संसार वृक्षाविषयी निर्णय केलेला आहे. हे आघवेची बरवे तुझी प्रतीतीसी फावे तैसे मी सांगो सोलिवे विन्यासे गा. आता तुला तुझ्या प्रचितीला हे येईल अशा प्रकारे स्पष्ट करून मी सांगतो. परी ऐके गा सुभगा, हा प्रसंग असे तुझची जोगा, कानची करी होगा सर्वांगा हिये आखिलिया. हा प्रसंग जो आहे या वृक्षाच्या वर्णनाचा, तो तुझा जोगा आहे बर का? जसं एखाद्या शिक्षकांनी एखाद्या हुशार मुलाला म्हणावं की हे तुझ्या जोगतं गडी देवर का सोडव, आणि त्यांनी उत्साहाने सोडवायला घ्यावं की एवढ्या मुलांमध्ये माझ्या जोगतं गणित आहे असं म्हणाले, मी सोडवू शकेन असं. अर्जुनाला भगवंत म्हणतात कानची करी हो सर्वांगा हिये आतिलिया, या माझ्या बोलण्याच्या ठिकाणी सर्वांगाचे कान कर आणि ऐक, हा तुझा जोगता प्रसंग आहे. ऐसे प्रेमरसे सुरपुरे बोलिले जव यादव वीरे, तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. वक्ता असं म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणजे मूर्तिमंत अवधान होऊन गेला, श्रवण मूर्तिमंत असं अर्जुनाचं स्वरूप होऊन गेलं. देव निरूपिती ते थिकुले, एवढे श्रोते पण फाकले. देव जेवढं वर्णन करतील तेवढं जणू कमीच, एवढा श्रोतृत्वाचा गुण अर्जुनाने वाढवला. जैसे आकाशात खेव पसरले दाही दिशा, जसं आकाश कितीही व्यापक असलं तरी दहाही दिशा आकाशाच्याही बाहेर जाऊन आकाशाला आलिंगन देतात, तसं अर्जुनाने भगवंतांच्या या बोलण्याला सर्व बाजूंनी खेव दिली. श्री कृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोटू भरोप आहे एकसरा अवघेयाचा, ऐसी सोय सांडूनी खवळली आवडी अर्जुनी देवे देखिली. असं म्हटल्याबरोबर अर्जुनाला देखील एक प्रकारे आवड निर्माण झाली हे ऐकण्यात. आवड खवळते हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांचा, आपलं तोंड खवळतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुनाची आवड खवळली, ऐकण्याच्या बाबतची त्याची आवड तेथ झाले मी सुखे केली कुरवंडी तया. श्रीकृष्णाने अर्जुनाची ही खवळलेली आवड पाहिली आणि त्याला जे सुख झालं ते पाहून जणू श्रीकृष्णांनी त्याला आपल्या स्वतःवरून आपल्या स्वतःला ओवाळून टाकलं, कुरवंडी करून टाकलं. श्रीकृष्ण देखील संपूर्ण भावानी त्याला सांगतात आणि तो श्रीकृष्णांच्या पेक्षाही व्यापक भावाने ऐकतो आहे, अशा कथेचा हा प्रसंग आहे. श्री भगवान उवाच, ऊर्ध्व मूलम अधःशाखम अश्वत्थम प्राहुः अव्ययम् छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. ज्याची मुळं ऊर्ध्व आहेत आणि ज्याच्या शाखा अधोगामी पसरलेल्या आहेत, असा हा अश्वत्थ हा अत्यंत अव्यय असा वृक्ष आहे असं म्हटलं जातं. हा अविनाशी वृक्ष आहे असं याच्याबद्दल म्हटलं जातं. छंदांसी यस्य पर्णानी, या वृक्षाची पर्ण पानं म्हणजे छंद आहेत. वेदांमधले छंद ही या वृक्षाची पर्ण आहेत. यस्तम वेद, आणि जो या वृक्षाला अशा रीतीने जाणतो स वेदवित, तो वेदवित, तो सर्व जाणणारा असा असतो. अतिशय सुंदर श्लोक. या वृक्षाचं निरूपण भगवंत हा अश्वत्थ आहे असं करतात. अश्वत्थ हे रूपकात्मक आहे. अश्वत्थ हे वनस्पतीशास्त्र जाणणारे असं म्हणतात की वड पिंपळ अशा जातीचा एखादा प्रचंड मोठा असा वृक्ष, पण तो वड आहे की पिंपळ आहे की अनेक काही आहे असं नसून वड पिंपळ या अशा प्रकारच्या जातीचा मोठा वृक्ष. पण अश्वत्थ म्हणण्याचं कारण असं की हा अविनाशी आहे, हा दीर्घ काळ टिकणारा आहे. जसं वड आणि पिंपळ ही दीर्घ काळ टिकणारे आहेत, अश्वत्थ वृक्ष अजान वृक्ष म्हणून ओळखला जातो तो, ज्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या आईनी उत्तम संतती व्हावी म्हणून प्रदक्षिणा घातल्या. म्हणजे आता ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले 750 वर्ष, तेव्हा तो वृक्ष होता. केवढं प्रचंड जीवन वृक्षाला मिळतं असा अशा प्रकारचा अविनाशी वृक्ष. म्हणून रूपकांनी याला अश्वत्थ असं म्हटलेलं आहे. हा अव्यय आहे. अव्यय याचा अर्थ हा नित्य आहे, हा कायम आहे. आपल्याला दिसतो आहे तेव्हा तर तो आहेच, पण आपण आहोत आपल्या आई वडिलांमुळे. ते आता नसतील तरी त्यांच्या वेळेलाही हा वृक्ष होता. आपल्या आई वडील त्यांच्या आई वडिलांमुळे होते तर त्यावेळेला देखील तो वृक्ष होता. हा वृक्ष कित्येक पिढ्या युग कल्प पर्यंत असाच होता. आणि आपण गेल्यानंतर देखील आपल्या मुलांना देखील या वृक्षाची प्रचिती अशीच येणार आहे, त्यांच्या मुलांनाही तशीच येणार आहे, आणि पुढे येणाऱ्या देखील कित्येक पिढ्या युग कल्प पर्यंत हा तसाच टिकून राहणार आहे. हा अश्वत्थ आहे, हा अव्यय आहे, हा अविनाशी आहे. संसाराचं रूप जरूर बदलेल, परिवर्तनशील असेल, जसं आपलं जीवनही परिवर्तनशील आहे. आपल्या जीवनामध्ये बाल्य, तारुण्य, वृद्धाप्य, मृत्यू, जन्म अशा प्रकारच्या अवस्था असतील, पण तरी या वृक्षाला नाश नाही. हा वृक्ष तसाच असेल. हा जो वृक्ष आहे हा वृक्ष प्रसंगी बदलतो पण टिकून राहतो. शेत उगवतं, त्याची कापणी केली जाते. धान्य एकत्र केलं जातं, त्याची मळणी केली जाते. दाणा बाजूला काढला जातो, साल बाजूला काढलं जातं. जी साल असतं त्याचं खत होतं, किंवा ते जाळून टाकलं जातं. जाळून टाकलं तरी देखील वायुरूपाने तो शिल्लक राहतो. खत जरी झालं तरी देखील जीव जीवाणूंना उपयोगी येतं, परत त्याच्यातून पुढचं शेत उगवतं. जो दाणा आहे त्या दाण्यामध्ये जीवन देखील आहे, की त्या जीवनाने आपलं जीवन, खाणाऱ्याचं जीवन चालतं. त्याचंच रक्त बनतं, त्याचीच हाडं बनतात, मजबूत होतात. स्नायूंना बळकटी त्याच्यामुळेच येते. त्याच्यापासूनच शुक्र वीर्य तयार होतो, त्याच्यापासूनच पुन्हा जन्म होतो. मात्र तो देह गेल्यानंतर तो देह जाळला जातो, त्याचा काही भाग रक्षा म्हणून शेतात टाकली जाते, त्याच्यातून परत काही निर्माण होतं. परिवर्तनशील भरपूर आहे. आपण अनेक वेळेला धान्य झालेले आहोत, अनेक वेळेला मनुष्य झालेले आहोत, अनेक वेळेला पशु झालेले आहोत, अनेक वेळेला वेगवेगळ्या योनीतून फिरलेले आहोत. असं सर्व होत असताना हा संसार वृक्ष मात्र अविनाशी राहिलेला आहे. हा तसाच आहे, परिवर्तनशील आहे. आपण बदललो असं वाटलं, पण हा वृक्ष तसाच्या तसा आहे. मातीचा घडा बनला, घड्याची माती बनली, वृक्ष तसाच राहिला. मूळ जे काही होतं ते जसंच्या तसं राहिलं. हा अव्यय आहे, हा नाशवान नाही. देह पंचभूतामध्ये लीन होतो आणि पंचभूतांमधूनच देहाचं पोषण होतं. अन्नातून मनुष्याचं पोषण होतं, हवेतून मनुष्याचं पोषण होतं, पाण्यातून मनुष्याचं पोषण होतं, आणि मनुष्य गेल्यानंतर पंचतत्वातच देह विलीन होऊन जातो. पण हा अव्यय आहे, हा नाहीसा होणारा नाही. हा संसार कोणालाही संपून संपवता येत नाही. हा परिवर्तनशील आहे, ही अश्वत्थता जी आहे ती अश्वत्थता परिवर्तनशीलता दाखवते आणि ही परिवर्तनशीलता हा दोष नसून हा गुण आहे. एकाच एकाच भूमिकेत न राहता वेगळ्या वेगळ्या भूमिकेमध्ये जाणं, निर्भयपणाने जाणं, हे जीवन संपल्यानंतर निर्भयपणाने येईल ते जीवन संपल्यानंतर पुढचं जीवन, अविनाशी आहोत हे जाणून नवीन नवीन भूमिकांमध्ये सतत जाणं, ही याची अश्वत्थता आहे. हा अश्वत्थ असल्यामुळं कशानेही कापला जात नाही, याचा छेद होणं शक्य नाही. यस्तम वेदस वेदवित हा छेद्य नाही, हा वेद्य जरूर आहे, हा जाणला जाऊ शकतो पण हा तोडला जाऊ शकत नाही. काहीही केलं तरी याला तोडायचा उपाय नाही. पुढे सांगितले की असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, तरी देखील ती व्यक्तिगतच बाब राहते. सगळा संसार वृक्ष तोडून टाकला असं कोणीही केलं नाही. ज्याला सुटायचंय या संसार चक्रातून त्याच्याकरता ती युक्ती सांगितलीय, पण हा तोडता येत नाही. छंद छंदांशी यस्य पर्णानी, वृक्ष आहेत तर पर्ण आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी अजब वर्णन केले की पर्ण आहेत पण फुलं नाहीत, फळ नाही असा हा वृक्ष आहे, पण पर्ण जरूर आहेत, पानं जरूर आहेत. कारण पानं नसतील तर हा वृक्ष राहणार नाही. कुठलाही वृक्ष पानांमुळे राहतो. तुम्ही वृक्षाला पानं ठेवू नका, पानं सतत कापा, वृक्ष नाहीसा होऊन जाईल. पानच ठेवायचं नाही असं जर केलं तर वृक्ष खलास होऊन जाईल, त्याचं जीवन संपेल. कारण पानातून वृक्षांचं पोषण आहे, तो पानातून सूर्यप्रकाश घेतो वृक्ष. कार्बन म्हणून आपल्या स्वतःपाशी जे सूर्याकडून घ्यायचं ते घेतो, साठवून ठेवतो. तसा हा वृक्ष देखील छंद, वेदातले छंद ही याची पानं आहेत. या वृक्षाचं जीवन हे छंदावर आधारित आहे. छंद याचा अर्थ तुमच्या समोर चार वेद येतील आणि चार वेदातले छंद येतील, आणि ती छंद या वृक्षाची पानं आहेत असं भगवंत म्हणाले असा अर्थ निष्पन्न होईल. छंद ही याची पानं आहेत. वेद छंदात्मक आहेत, छंदातून व्यक्त झालेले आहेत, आणि ते छंद हे ज्ञान सांगतात. वेदांना जे ज्ञान सांगायचं आहे ते ज्ञान वेदांनी या छंदांच्या द्वारा सांगितलेलं आहे. जे छंदांच्या मार्फत वेदांनी सांगितलं, वेद म्हणजे छंद रचना आहे, श्लोक आहेत आणि छंदामध्ये लिहिलेले आहेत. ते छंद ज्ञानाने परिपूर्ण आहेत. ज्यांनी जाणलेलं आहे वेद, याचा अर्थ ज्यांनी जाणलेलं आहे आणि जाणून ज्यांनी सांगितलेलं आहे त्याला वेद असं म्हटलेलं आहे. न जाणता बोललेले वेद होऊ शकत नाहीत. तर जे जाणून बोललं गेलं, परमात्म्याला जाणलं आणि बोललं गेलं त्याला वेद असं म्हणतात. हे बोललं जाणं हे छंदाच्या द्वारा घडलं. पण छंद हे ज्ञान नाहीये. छंद हे ज्ञान प्रकट होण्याचं साधन आहे. पटतंय ना मी काय म्हणतोय ते? छंद कधी ज्ञान नाही होऊ शकत, पण छंद हे जरूर ज्ञान प्रकट होण्याचं साधन आहे. ज्ञान हे ज्यांनी त्याची छंदात्मक रचना केली त्याच्या बुद्धीत आहे. पण आमच्यापर्यंत हे ज्ञान या छंदांमार्फत आलं, वेदांमार्फत आलं, त्यामुळे आम्ही या छंदांना, या छंदरूपी पर्णांना ज्ञान असं समजलो. पण तो संसार वृक्षातच येतो, ते ज्ञान नाहीये. अविनाशी संसार वृक्ष आहे, त्या संसार वृक्षाचाच एक भाग म्हणून छंद आहेत. वेदांमधले छंद देखील ज्ञान नाहीयेत. तर ज्यांच्या बुद्धीतून ज्ञान प्रगट झालं त्यांनी वापरलेली ती रचना आहे. हे ज्ञान ज्या बुद्धीला व्हायचं किंवा बुद्धीमध्ये व्हायचं, ती बुद्धी या छंदांपेक्षा बाजूला आहे, वेगळी आहे. म्हणून या संसार वृक्षाच्या ठिकाणी सगळं जड आहे असं नाही, तर या ठिकाणी ज्ञान देखील प्रगट होईल अशी बुद्धी देखील आहे. छंदांसी यस्य पर्णानी, ज्याची पर्ण ही छंदरूपी आहेत, याचा अर्थ ती पर्ण या वृक्षाला जोडलेली आहेत आणि हा वृक्ष ऊर्ध्व मुळाशी संबंधित आहे. आता ऊर्ध्व काय आहे, सगळ्याचं वर्णन झालं. ज्या अधोरूपी शाखा आलेल्या आहेत त्या शाखांचं वर्णन मला वाटतं पुढच्या श्लोकातच भगवंतांनी केलं. अधश्च ऊर्ध्वं प्रसृतास्तश्च शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवालाः. अधश्च मूलानी अनुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. म्हणून शाखांबद्दल इथं नको बोलायला, पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितलेलंच आहे. ज्या अधोगामी शाखा आलेल्या आहेत त्या खालीही आलेल्या आहेत आणि काही शाखा वरही गेलेल्या आहेत. या तीन गुणांनी युक्त आहेत, सत्व रजतम या गुणांनी युक्त आहेत. त्यांनी मत्त झालेल्या, प्रवृद्धा अशा झालेल्या आणि विषय प्रवाला पंचविध विषय, ज्ञानेंद्रियांचे आणि कर्मेंद्रियांचे विषय, आणि काही मुळे ही अधोगामी आलेली आहेत, म्हणजे या सत्वरजतमामध्ये घुसलेली आहेत, विषयांमध्ये घुसलेली आहेत, अशी काही मुळे आहेत. आणि हा वृक्ष कर्मानुबंधीनी, कर्मानी बांधून ठेवणारा आहे. कर्मविपाकाच्या सिद्धांताप्रमाणे कोणालाही कधीही कसलीही सुटका कर्म देत नाही. एकदा सुरू झालं की कर्माला अंत नाही. कर्मानी हा संसार वृक्ष सगळ्यांना बांधून ठेवतो, अशा प्रकारे शाखांचं पुढे वर्णन आलेलं आहे, त्यामुळे आपण आत्ता पाहायला नको. पण ऊर्ध्व मूलम असं म्हणतात भगवंत, याचं मूळ ऊर्ध्व आहे. ज्याचं मूळ ऊर्ध्व आहे त्याच्यातून छंदरूपी पर्ण बाहेर पडलेली आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी या ऊर्ध्वाचं वर्णन ब्रह्म असं केलेलं आहे. मी निरूपण करण्याच्या आधी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्या वाचल्या तर तुम्हाला जो आनंद होईल तो निरूपणाने देखील होणार नाही. मग त्याचं मी विवरण करीन त्यांनी देखील होणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्व गा तरू यया, येणे रुखेची का जया ऊर्ध्वता गमे. ते ऊर्ध्व, ते म्हणजे ब्रह्म, या तरूच्या ऊर्ध्वस्थानी ते आहे, ब्रह्म आहे. आणि या ब्रह्मामुळेच ऊर्ध्वस्थानी ब्रह्मामुळेच येणे रुखेची का यया ऊर्ध्वता गमे, या वृक्षाला मूळ ऊर्ध्व आहे असा जो भास होतो ते ब्रह्म वरिष्ठ असल्यामुळं त्यामुळं हा या वृक्षाचं मूळ ऊर्ध्व आहे असं भासतं। एरवी मध्योर्ध्व अध हे नाही जेथ भेद, त्या ब्रह्माच्या ठिकाणी अध नाही, ऊर्ध्व नाही, मध्य नाही। ब्रह्मम वेदम अमृत पुरस्तात ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणश्चोत्तरेण अधश्च ऊर्ध्वम प्रसृतम, त्याला ऊर्ध्व अध मध्य दक्षिण वाम असं काही नाही, पुढं माग असं काही नाही, सर्वत्र एकसारखं भरून राहिलेलं असताना एरवी मध्योर्ध्व अध हे नाही जेथ भेद, ब्रह्माच्या ठिकाणी हे कोणतेही भेद नाहीत। अद्वयासी एकवद जयाठाई, तो अद्वैत रूपानी एकविध एकवद असा सर्वत्र पसरलेला आहे, एकच एक। त्या ब्रह्माचं वर्णन करतायत, जो नाईक जता नादू, जो नाई की जता नादू। बघा आता फार लक्षपूर्वक ऐका, जो नाई की जता नादू, जो असौरभ्य मकरंदू, जो अंगाथिला आनंदू सुरते विण। काय ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचे बघा, एक नगारा आहे, तो नगारा वाजवला जातोय, तो वाजवला गेल्यामुळं त्या नगाऱ्याचा आवाज ऐकला जातोय, तो नगारा जेव्हा वाजवला जात नाही तेव्हा त्या नगाऱ्यातून कोणताही ध्वनी बाहेर येत नाही, बरोबर आहे। आता ध्वनी त्या नगाऱ्याच्या आत आहे की नाही, त्या नगाऱ्याच्या आत ध्वनी आहे पण तो आता ऐकला जात नाहीये एवढंच। जो नाईक जता नादू, सतार आहे आणि वाजवली जात नाहीये, व्हायोलिन आहे आणि तार छेडली जात नाहीये, अशा वेळेला वाद्यामध्ये ध्वनी पूर्णत्वानी भरून राहिलेला आहे पण अप्रगट आहे, तसं ब्रह्म आहे। ब्रह्माच्या ठिकाणी वृक्ष नाही, त्या मुळाच्या ठिकाणी वृक्षाची कोणती भावना नाही। तो जो नाई की जता नादू असौरभ्य मकरंदू, एखादं कमळ आहे, ते कमळ विकसित झालेलं नाही, तशा स्थितीत त्या कमळामध्ये असणारा मकरंद म्हणजे सुगंध हा अनुस्यूत असतो, असतो पण लक्षात येत नाही, त्याचा सुगंध अजून जाणवत नाहीये, असौरभ्य आहे, असौरभ्य मकरंदू। जो अंगाथिला आनंदू सुरते विण, आनंद मिळतो आहे पण सुरते विण मिळतो आहे, कामाखेरीज आनंद मिळतो आहे, आनंद फक्त कामात मिळतो, पण इथं कामक्रीडा नाहीये। कामक्रीडा नसताना सुरते विण कामाचा आनंद द्वैतातून सुरू होतो, दोनांमधून सुरू होतो. दोनांमधून सुरू होताना अद्वैतता निर्माण होते आणि आनंद होतो. विषयाच्या आनंदाची मीमांसा दुसऱ्यापासून आनंद, पण दुसऱ्यापासून ज्याच्यापासून आनंद त्या पदार्थाशी प्रथम एकरूपता, अद्वैत भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा आनंदाची प्राप्ती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो अंगाथीला आनंदू सुरते विण. इथं द्वैत नाही, द्वैत असावं मग अद्वैत व्हावं मग आनंद मिळावा असं हे ठिकाण नाही. या ठिकाणी एकटाच एक आहे आणि स्वतःचाच आनंद परिपूर्णतेने आहे. वेळ संपली आपली. जया जे आढा परवते, जया जे पुढे मागवते, दिसते न वीण दिसते अदृश्य जे. ज्याच्या ठिकाणी आढा अलीकडचं, परवते पलीकडचं असं काहीही नाही. मृत्यूच्या आधीचं जीवन, मृत्यूच्या नंतरचं जीवन, जन्माच्या आधीचं जीवन, जन्माच्या नंतरचं जीवन, आमच्या असण्याच्या आधीचं, आमच्या असण्याचं, आमच्या असण्याच्या नंतरचं असं जिथं काही नाही. जया जे पुढे मागवते, दिसते न वीण दिसते अदृश्य जे. जी अशी स्थिती आहे की अविषय आहे. ब्रह्म पाहिलं जाऊ शकत नाही, अनुभवलं जाऊ शकत नाही, त्याचं दर्शन नाही, तरी देखील ब्रह्म जाणणाऱ्याला दार्शनिक म्हणतात. ब्रह्माच्या अनुभवाला दर्शन असं म्हणतात. पण ज्यांना दर्शन झालेलं आहे आणि जे दार्शनिक आहेत ते असं म्हणतात की आम्हाला दर्शन झालंच नाही, कारण त्यावेळेला आम्ही दर्शन घेणारे म्हणून वेगळेपणाने नव्हतो. दिसते न वीण दिसते, अनुभवाशिवाय अनुभव येणं, पाहण्याशिवाय पाहणं. तुम्ही ध्यानामध्ये काय पाहत असता? कारण जे पाहता ते तुम्हाला सोडायचं आहे. तुम्ही विचार पाहत असाल तर विचाराला तुम्हाला सोडायचं आहे. तुम्ही विकार पाहत असाल तर विकारांना तुम्हाला सोडायचं आहे. तुम्ही व्यक्ती पाहत असाल तर व्यक्तींना तुम्हाला सोडायचं आहे. तुम्हाला तिथं काही पाहायचं नाहीये. जे जे दिसेल ते ते सोडायचं आहे आणि सोडल्यानंतर जे राहील ते पाहायचं आहे. सोडल्यानंतर काहीच राहत नाही, काहीच राहत नाही तेही तुम्हाला पाहायचं आहे. जे काहीच नाही ते पाहता पाहता पाहणाऱ्याची, आपण पाहतो आहोत ही भावना नाहीशी होते आणि ज्या जाणीवेनी तो पाहत असतो ती जाणीव फक्त शिल्लक राहते आणि त्याला परब्रह्म सत्तेचा अनुभव येतो. त्याला उद्देशून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दिसते न वीण दिसते अदृश्य जे. काय गोड लिहिलंय बघा. उपाधीचा दुसरा घालिता वोपसारा, नामरूपाचा संसारा हो या जयाते. या जो मूळ नाद आहे तो नाद जरी निर्माण केला नाही तरी तिथं गुप्त रूपानी असतो, तो नाईक जता नादू असा ब्रह्माचं ब्रह्माचं वर्णन. असौरभ्य मकरंदू जो अंगाथिला आनंदू सुरते विण, ज्याला अलीकडचं पलीकडचं पुढचं मागचं असं काहीही नाही आणि सर्व पाहण्याच्या वस्तू संपल्यानंतर जो पाहणारा आहे त्याचं समोरचं दृश्य संपल्यानंतर आपण द्रष्टृत्वाने पाहायचंय हा द्रष्टुभाव संपतो आणि जाणीव शिल्लक राहते आणि तो ब्रह्माशी जो तदाकार होतो असा उपाधीचा दुसरा घालिता वोपसरा नामरूपाचा संसारा होय जयाते. असा खरं म्हणजे ब्रह्मस्वरूप असणारा खरा, पण तिथं उपाधी निर्माण होते आणि कोणीतरी दुसरा निर्माण होतो. आता ध्यानातलीच उलटी अवस्था बघा की तुम्ही परमात्म स्वरूपाशी परब्रह्म स्वरूपाशी एकरूप आहात, तन्मय आहात आणि त्या ठिकाणी एक विचार उद्भवला विचार उद्भवल्यामुळं तिथं द्वैत निर्माण झालं. एरवी तुम्ही अस्तित्वानी अथवा जाणीवेनी अथवा चैतन्यानी अथवा शांतीनी केवळ परिपूर्ण होतात, त्या ठिकाणी केवळ वृत्तीमुळं विचारामुळं काहीतरी दुसरं निर्माण झालं. उपाधीचा दुसरा घालिता अशी एक उपाधी निर्माण झाली आणि द्वैत निर्माण झाल्याबरोबर त्या द्वैताचा एक अभ्यास निर्माण झाला, भास निर्माण झाला. तुम्हाला ऑफिस मधली एक गोष्ट आठवली, मग तुम्ही बसता ते टेबल, तुमचा ड्रॉवर, त्याच्यातले ते कागद, ते काढून आजचं काम पूर्ण केलं. परब्रह्म स्वरूप अशा भूमिकेवर एक क्षण असलेला खाली आला, द्वैत निर्माण झालं, अध्यास निर्माण झाला. नामरूपाचा संसारा होय तयाते, आणि नाम रूप आदी संसार सगळा निर्माण झाला. आणि हेच ज्ञातृ ज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान आहे पण ज्ञाता नाही आणि ज्ञात्याला ज्ञेय भावना नाही. मी ज्ञाता आहे आणि मला ते ज्ञान ज्ञेय आहे या भावने खेरीज नुसतं ज्ञान. ज्ञातृ ज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळीव जे, गाळीव सुख, गाळीव म्हणजे कोणी इथं वैद्य असतील तर ते एखादं रसायन करताना दुपदरी चौपदरी अष्टपदरी सोळापदरी गाळून घेण्याच्या ज्या त्यांच्या पद्धती असतील तर किती गाळायचं हे जे ज्ञान आहे ते ज्ञान सगळ्या विषयांच्या चाळणीतून गाळल्यानंतर अतिशय शुद्ध आहे तेवढं शिल्लक राहतं. मग ते द्वैतातला जो आनंद आहे तो आनंद इथं राहत नाही. हे सुख गाळीव आहे, हे सुख दुसऱ्यामुळे मिळालेलं नाही. जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण, आपण या जे जाण आपणची. कार्य कारण भाव ज्या ठिकाणी नाहीसा होतो, कारण कारणाचंच कार्य बनतं, मातीचंच मडक बनतं, कापसाचंच वस्त्र बनतं, कापूस हे कारण आणि वस्त्र हे कार्य, ब्रह्माचंच विश्व बनतं. ते मूळ ब्रह्म ज्या ठिकाणी कार्य कारण नाही आणि ब्रह्माचा बोध झाल्यानंतर देखील जगत या नावाचा पदार्थ नाही, कारण एक ब्रह्म शिल्लक राहतं. जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण सापेक्षतेनी द्वैत असेल तेव्हा एकपणा असेल, पण द्वैतच नाही तिचं एकपणाही नाही। आपण या जे जाण आपणची आपल्या स्वतःला आपल्या स्वतःच्या शुद्ध स्वरूपाला आपणच फक्त आहोत अशा प्रकारचा बोध। ऐसे वस्तु जे साचे ते ऊर्ध्व गायया तरुचे, असं जे अशी जी वस्तू आहे म्हणजे ब्रह्म वस्तू, ही ब्रह्म वस्तू